ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ 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 ರಘುವೀರ ಸಂತ. मागच्या दोन प्रवचनांपासून आपण सोहम ध्यान साधनेच्या गुरुपदिष्ट ध्यान साधनेच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सोहम साधना करतो आहोत. त्याच्यामध्ये प्रथम आपण हंसाहा ओम सोहम हंसहा अशा प्रकारचा जप केला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या प्रवचनाच्या वेळेला एक चिंतन साधना केली. मी असं म्हटलेलं होतो की सोहम जप, सोहम भजन, सोहम चिंतन, सोहम आलंबन, सोहम स्मरण, सोहम भाव असे विविध शब्द येतात. स्वरूपानंदांनी आणि स्वरूपानंदांच्या पुढे चालत आलेल्या नाथ संप्रदायात स्वरूपानंदांच्या आधीही चालत आलेल्या त्यांच्यापर्यंत आलेल्या नाथ संप्रदायामध्ये जी सोहम ध्यान साधनेची प्रवचन मी केली आणि सोहम ध्यान साधनेचं वर्णन करून आपण ती समजून घेतली हीच मुख्य साधना आहे. तथापि या स्वरूपानंदांकडून आलेल्या नाथ संप्रदाया व्यतिरिक्त सोहम साधनेचे काही पुरस्कर्ते आणि संप्रदाय असे आहेत. तसंच स्वरूपानंदांनी देखील स्वरूप पत्र मंजुषेमध्ये ही मुख्य ध्यान साधना त्याच्या व्यतिरिक्त कशा तऱ्हेने ही साधना करता येते याचंही काही दिग्दर्शन केलेलं आहे. त्याच्यावर आपण अनुषंगिक साधना घेत असू. या सगळ्याचं एक एकत्रीकरण कुठेतरी असावं अशी मला माझी कल्पना आहे आणि त्याप्रमाणे निरनिराळ्या अशा सोहम ध्यान स्मरण भाव आलंबन अनुसंधान जप याचा पुरस्कार करणाऱ्या अशा सत्पुरुषांकडून जी सोहम साधना आली ती एकत्रित करून एक एक आपल्या समोर ठेवावी असं मी ठरवलं. त्यामुळे काही काळ हे अशा प्रकारच्या अनुषंगिक पद्धतीने सोहम साधना आपण करणार आहोत. तसंही पाहायचं झालं तर निरनिराळे ग्रंथ पाहिले तर त्याची वर्णनं बरीच आढळतात पण त्याचा विधी खूप कमी जणांनी लिहिलेला आहे किंवा लिहिलेला नाही. माझी अशी कल्पना आहे की हे सत्पुरुष प्रवचन करत असताना अथवा शिष्याला एकांतात साधना सांगत असताना ते नेमकी साधना सांगत होते आणि ग्रंथांमधून त्याचं दिग्दर्शन करत होते. असं असल्यामुळं त्याचा जो विधी आहे तो विधी हा गुरु शिष्याच्या एकांतात सांगितला गेला असावा. तसाही हा नाथ संप्रदाय हा पूर्वापार गुप्तपणेच चालत आलेला संप्रदाय आहे. त्यामुळे याच्यातल्या ज्या साधना आहेत त्या साधना संप्रदायाच्या बाहेरच्या मंडळींना कदाचित न समजाव्यात आणि फक्त सांप्रदायिकांनाच त्याचा उलगडा व्हावा म्हणूनही विधी न लिहिण्याची पद्धत ग्रंथांमध्ये देखील असेल. काही ठिकाणी विधी लिहिलेलेही आहेत. या सगळ्याचा एकत्रित विचार करून या साधना थोड्याशा कॉईन करायलाच लागल्या, बनवायला लागल्या. आज आपण साधना करणार आहोत ती सोहम भाव आणि सोहम जपाचीच विशिष्ट साधना आपण करणार आहोत. या साधनेमध्ये सुरुवातीला आपण सद्गुरु स्मरण करणार आहोत, सद्गुरूंची मानसपूजा करणार आहोत. मानसपूजा झाल्यानंतर काही थोडा काळ आपण शांत बसणार आहोत, केवळ शांत बसणं असं करणार आहोत. त्यानंतर सद्गुरुस्मरण, मानसपूजा, थोडं शांत बसणार आहोत. मग शांती मंत्र अत्यंत श्रद्धेनी म्हणणार आहोत. शांती मंत्र म्हणून झाल्यानंतर सोहम हंसाचं चिंतन आपण थोडंसं करणार आहोत आणि जप करण्याचा संकल्प करणार आहोत. सोहम भावात एक प्रकारे स्थिर होण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर सोहम भावानी सोहम शब्दाचा आधार घेऊन सोहम जप करत आपण क्रमानी पायाच्या अंगठ्यापासून सर्व शरीराकडे लक्ष देत देत आणि त्या त्या ठिकाणी सोहम जप होतो आहे अशी भावना ठेवून प्रत्यक्षतः वैखरीने जप करत चिदाकाशामध्ये आपण लक्ष देऊन जप करणार आहोत. थोड्या वेळ चिदाकाशामध्ये अशा प्रकारचा जप केल्यानंतर चिदाकाशाचा म्हणजे मस्तकाचा हा प्रांत हा लंब वर्तुळाकार समजला जातो. त्याच्या माथ्याला म्हणजे अगदी आपल्या टाळूपाशी मस्तकाच्या त्याच्या खाली ज्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात त्या मस्तकाच्या शिखरापाशी लक्ष देऊन आपण हा सोहम जप लिहिणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्षतः जप थांबेल. किंवा थोड्या वेळानी जप आणि मध्ये बरीच गॅप असं होईल आणि मध्ये आपण जे थांबू तेव्हा आपण परमात्म्याशी समरसतेने थांबणार आहोत. तिथं जर विचार उठलाच अवांतर अन्य कोणताही तर द्रष्टुत्वानी तो विचार साक्षीत्वानी घालवून टाकणार आहोत. विचार शून्यता लक्षात येईल, ती विचार शून्यता सोहम भावाच्या अधिष्ठानावर आहे असं लक्षात घेऊन परत सोहम भावात स्थिर होणार आहोत. असं करता करता तई शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जई सोहम भाव प्रतीती प्रगट होय, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं क्रमानी ही सोहम भाव प्रतीती कशी प्रगट होते याची प्रचिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुमच्या लक्षात आलं आपण काय करणार आहोत ते. आपण सर्वजण याकरता एकत्रित जप मात्र करणार आहोत. मी सांगेन आणि तुम्ही म्हणायचं असं न करता अर्थात सुरुवातीला जपापर्यंत मी तुम्हाला काय काय करायचं आहे ते सांगेन आणि कशा पद्धतीने आपण हे ही साधना करणार आहोत. आपण सर्वजण शांत डोळे मिटून बसूया आणि डोळे मिटून आपण सद्गुरु स्मरण करू. सद्गुरूंची प्रतिमा आपल्या मनश्चक्षूंसमोर आणू. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यं एकं नित्यं विमलमचलम् सर्वधि साक्षीभूतम् भावातीतम् त्रिगुणरहितम् सद्गुरुं तं नमामि. सद्गुरूंना नमन करून त्यांची छोटीशी पूजा पंचामृती पूजा एक दोन मिनिटं मी वेळ देतो आपण करा. सद्गुरूंचे पाय धुऊन स्वच्छ पुसून गंध अक्षता कुंकू फुलं अर्पण करून कपाळाला गंध अक्षता मस्तकावर फूल सुंदर हार अर्पण करून सद्गुरूंना ओवाळून त्यांना भेटवस्तू अर्पण करून त्या अर्पणामागे सर्वस्व अर्पणाचा भाव आणि नमस्कार असं करायचं आहे. पूजेनंतर सद्गुरु आपल्याला आशीर्वाद देत आहेत. पूजेमुळे आपलं मन प्रसन्न आणि शांत झालेलं आहे आणि या शांत झालेल्या मनामुळं शरीर देखील शांत झालेलं आहे. शांत झालेल्या शरीरामुळं मनही शांत झालेलं आहे. एक मिनिट भर आपण केवळ शांत होऊन अमन बसून राहू. आता मी सांगतो तो शांती मंत्र माझ्या पाठोपाठ तीन वेळेला आपल्याला म्हणायचा आहे. ओम हंस हंसाय विद्महे, परम हंसाय धीमहि, हंस प्रचोदयात. ओम शांति शांति शांति. अर्थ मी सांगतो आपण ऐका. निर्गुण ज्या ओंकाराच्या सहाय्याने सगुण होतं त्याच ओंकाराच्या सहाय्याने सगुण निर्गुणात प्रवेश करतं. अशा ओंकाराचं मी स्मरण करतो. मीच तो परमात्मा आहे असं आम्ही परमात्म्याला जाणतो, त्याचं ध्यान करतो. म्हणून त्याने परमात्म्याने मला या बोधाची प्रेरणा द्यावी, प्रचोदना द्यावी. ओ हंस हंसाय विद्महे, परम हंसाय धीमहि, तन्नो हंस प्रचोदयात. ॐ शांति शांति शांति. निर्गुण ज्या ओंकाराच्या सहाय्याने सगुण रूपाला आलं, जगत रूपाला आलं, आणि सगुण ज्या ओंकाराच्या सहाय्याने निर्गुणाशी समरस होतं त्या ओमचं मी ओंकाराचं मी स्मरण करतो. हे स्मरण करून मी जीव स्वरूप तो परमात्माच आहे याप्रमाणे आम्ही परमात्म्याला जाणतो, त्याचं ध्यान करतो, म्हणून त्या परमात्म्यानी मी परमात्मा या बोधाची मला प्रेरणा प्रचोदना द्यावी। ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्। ॐ शांति शांति शांति। निर्गुण आणि सगुणाच्या सांध्यावर असलेल्या ओमचं मी स्मरण करतो। ओमच्या स्मरणानी सगुण देहधारी निर्गुणाचा बोध प्राप्त करतो। हे स्मरण करून मी जीव तो परमात्माच आहे असं आम्ही परमात्म्याला जाणतो, त्याचं ध्यान करतो, म्हणून त्या परमात्म्यानी मला या बोधाची प्रचोदना द्यावी प्रेरणा द्यावी। आपण देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धी ही आपल्याला मिळालेली साधनं आहेत। देह मन बुद्धीच्या साधनाच्या बुडाशी असणारा शुद्ध स्वरूप मी मुळात परमात्माच आहे। तो परमात्माच मी आहे। सोहम सहा मी देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धी ही माझी साधनं आहेत। मी शुद्ध जाणीव स्वरूप मुळात परमात्माच आहे। देह मन बुद्धी ही माझी साधनं आहेत। मी देह मन बुद्धीपेक्षा वेगळा परमात्मस्वरूप आहे। सोहम सहा थोड़ा वेळ चिंतन करा आणि या उत्कट चिंतनानंतर सोहम भावामध्ये आपल्याला यायचं आहे। दोन तीन मिनिटं देतो। चिंतनाच्या एका आवर्तनानंतर सोहम सहा या शब्दाचाही उच्चार करा. थोड्या वेळ तेच होऊन राहा आणि मग परत ते वाक्य रिपीट करा. आपण जे चिंतन करत असाल ते संपवण्यासाठी अजून थोडा एक 10-20 सेकंदाचा वेळ देतो. सोहम सहा तो परमात्माच मी आहे. माझ्या सकट आता सर्वत्र एक परमात्माच आहे, मी नाही. या सोहम भावामध्ये स्थिर राहून आपण सोहम जप करणार आहोत. त्या जपाचे शब्द असे आहेत, ओम सोहम सहा असे शब्द आहेत. आपण देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, आपण परमात्म स्वरूप आहोत. हा भाव सर्व देहातून आपण एकदा क्रमाने लक्षात घेणार आहोत. देह आहे पण त्या ठिकाणी आपण देह ही भावना नाही, आपण परमात्मा असाच बोध आहे. अशा भावनेने आपल्याला हा जप करायचा आहे. प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी मी उच्चार करेन तिथं दोन वेळेला आपण हा जप करणार आहोत. आपली पावलं आपण सगळे बरोबरच जप करणार आहोत. लक्ष आहे आपल्या पावलांकडे आणि सोहम ओम सोहम सहा असं म्हणून आपण परमात्मा भावातच राहणार आहोत. आपल्या घोट्यापासून ते गुडघ्यापर्यंतचा भाग गुडघ्यापासून ते खुब्यापर्यंतचा भाग खुब्यापासून नाभीपर्यंतचा प्रदेश नाभीच्या वरचा पोटाचा भाग सहा छातीचा खांद्यापर्यंत सर्व भाग आपले हात मनगटापर्यंत पंजे हाताच्या मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग कोपरापासून ते खांद्यापर्यंत दंडाचा भाग खांद्याच्या वर असलेला मानेचा आणि गळ्याचा भाग
सोहं सः।
मुखमंडलाचा भाग त्याच्यामध्ये तोंड, जीभ, कान, डोळे, नाक या सर्वांचा समावेश। सोहम भावात राहायचे, मस्तकाची पोकळी, चिदाकाश, सोहम भावनेत राहायचे। सोहम भावनेत राहायचे। सोहम भाव सोहम भावात या चिदाकाशाच्याही वरच्या टोकाला, मस्तकाच्या माथ्याच्या खाली न्यक्ती मात्र शुद्ध जाणीव स्वरूप केवळ अस्तित्व विचार सोहम भावाशी तदाकार केवळ परमात्म्याचं अस्तित्व अखंड काळ या काळाला भूतकाळ नाही आणि भविष्यकाळ देखील नाही. शुद्ध अस्तित्वाची ते परमात्मा असल्याची जाणीव या परमात्मा भावाचं केवल शांती सुख या फलिताचा पूर्ण लाभ घेऊन आपण अतिशय आत्मसमाधानाने परत एकदा शांती मंत्र म्हणणार आहोत. हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात्. Oh, they are.